नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सूरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान प्रसारण सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्याचे टिप्पणी आणि सुचोवण्यो मेळपाचो वेळ अंदु 15 ऑक्टोबर मेरेन वाढयला आणि सविस्तर लामसलती उपरांत कायद्याचो नवो मसुदो उजवाडायतले असे सांगला. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेखाला आदर्श सौर गावांची अंमलबजावणी करपाखातीर सरकारान कार्यकारी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सांजे अहमदाबादेत तिरंगा यात्रेक पाचवो वांटो दाखयतले. इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद जवाद झरीफ हांणी नियुक्ती जाल्या उपरांत फक्त 11 दिसांचो राजीनामा दिलो. खेळात उदेंता घेवपी थळाव्या खेळगड्यांक नामनेच्या क्रिकेट खेळगड्या वांगडा खेळपाची संद दिवपाच्या हितान सुरू केल्ल्या T20 बी क्रिकेट लिगान राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारती कडेन इतिहासीक दीर्घकालीन कबलात केल्या. आता पुराय खबरो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान प्रसारण सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्याचे टिप्पणी आणि सुचोवण्यो मेळोवपाची मुजत अंदु 15 ऑक्टोबर मेरेन वाढयल्या. सविस्तर सल्लामसलती उपरांत कायद्याचो नवो मसुदो उजवाडायतले असे ताणी मुखार सांगला. भागधारक आणि सामान्य लोकांच्या टिप्पण्यो मेळोवपा खातीर स्पष्टीकरणात्मक टिपासयत फाटल्या वर्षा नोव्हेंबरात विधेयकाचो भौशीक मळार मसुदो दवरिल्लो. विधेयकाच्या मसुद्याचेर वेगवेगळ्या संघटनांसयत जायत्यो शिफारसी टिप्पणी आणि सुचोवण्यो दिल्यात असे मंत्रालयान सांगला. विधेयकाच्या मसुद्याचेर भागधारकांकडेन सल्लामसलतीची माळ सुरू आसा. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेखाला आदर्श सौर गावांची अंमलबजावणी करपाखातीर सरकारान कार्यकारी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. हे योजनेखाला देशभरातल्या दर जिल्ह्यात एक आदर्श सौर गाव तयार करपाचेर भर दिला असे नव्या आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयान काल दिल्ल्या निवेदनात म्हणला. ह्या योजनेखातीर वट्ट 800 कोटी रुपयांची अर्थिक तरतूद आसा असे मंत्रालयान मुखार सांगले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सांजवेळा अहमदाबादेत तिरंगा यात्रेक पाचवो वांटो दाखयतले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे या यात्रेत वांटेकार जातले. हर घर तिरंगा मोहिमेक लागून उदेंत अहमदाबादातल्या विराटनगर वाठारातले अहमदाबाद पालिका महामंडळ ही यात्रा घडून हाडटा. लोकांमजगती एकचार आणि राष्ट्रीय अभिमान वाढवप हो या यात्रेचो हेत असा. हे यात्रेत व्हडा प्रमाणात लोक वांटो घेवपाचे आसात. मध्य प्रदेश सरकारान सगळ्या शारी संस्थांच्या वेचून आयल्या भौशीक प्रतिनिधींच्या मानधनात 20% वाढ करपाची घोषणा केल्या. फुडल्या म्हयन्यासावन सगळ्या महापौर अध्यक्षांक आणि उपनगराध्यक्षांक आणि नगरसेवकांक हे वाढीचो फायदो जातले असे मुख्यमंत्री मोहन यादव हांणी सांगले. काल भोपाळात जाल्ले देवी अहिल्याबाई होळकर बायला भौशीक प्रतिनिधी परिषदेत ते उलोवप करताले. शारांतल्या संस्थांक अर्थिक नदरेन आत्मनिर्भर जावपाक मदत करपाखातीर खाशेले प्रोत्साहन दितले असो उल्लेख मुख्यमंत्र्यांनी ह्या वेळार केलो. आपल्या विभागात कर आणि शुल्कावरवी स्वतःची येणावळ सगळ्यात चढ वाढयता त्या पालिकेक वर्षुकी 2 कोटी रुपया आणि नगरपालिका मंडळाक दर वर्षा प्रोत्साहन म्हणून 5 कोटी रुपया मेळटले असे मुख्यमंत्र्यांनी सांगला. ही रक्कम भौशीक प्रतिनिधींनी शिफारस केल्या मुळाव्या साधन सुविधा कामाखातीर नगरसेवक निधी म्हणून वापरतले असे ताणी सांगले. पालिका महामंडळाच्या मेयर खातीर मानधन 22,000 वयल्यान 24,400 रुपया मेरेन वाढटले. उपाध्यक्षांचे मानधन 18,000 वयल्यान 21,600 रुपया मेरेन वाढटले आणि नगरसेवकाचे मानधन महिन्याक 12,000 वयल्यान 14,400 रुपया मेरेन वाढटले. इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद जवाद झरीफ हांणी नेमणुके उपरांत फक्त 11 दिसांनी आपल्या पदावयल्यान राजीनामो दिलो. नव्या इराणी प्रशासन मंत्रिमंडळाच्या वांगड्याची निवड करपाखातीर सुचालन मंडळाचो मुखेली म्हणून केल्ल्या वावराच्या परिणामाचेर आपूण समाधानी ना असे झरीफ हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला. नेमणूक केल्ल्या 19 मंत्र्यांमधले उण्यात उणे 7 मंत्री तांची पहिली पसंती नाशिल्ल्याचे ताणी स्पष्ट केले. ताचो निर्णय इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेकियनाचेर पश्चातापाचे निराशाचे चिन्ह न्हय तर रणनितीक वेव्हारा खातीर उपराष्ट्रपती म्हणून तांची उपेक्षीलताय हाचे दुबाव आसा असो संकेत आसा असे झरीफ हांणी सांगले. वेंचणुकेच्या प्रचारा वेळार पेजेशकियन हांणी सांगला तेजेर आपणाक विश्वास आसा असे सांगून तांणी इराणी लोकांक नवे राष्ट्रपती आणि त्यांच्या प्रशासनात तेको दीत रावपाचो उलो मारला. 1 ऑगस्टाक आयल्ल्या फरमानात इराणी अध्यक्ष झरीफाक रणनितीक वेव्हारा खातीर उपराष्ट्रपती आणि रणनितीक अभ्यास केंद्राचो मुखेली म्हणून नेमणूक केली. झरीफ हांणी 2013 ते 2021 मेरेन आदल्या राष्ट्रपती हसन रुहानीच्या काळात इराणाचो विदेश वेव्हार मंत्री म्हणून काम केल्ले. 1 एप्रिल ते 11 ऑगस्ट मेरेन वट्ट प्रत्यक्ष कर वसुली फाटल्या वर्षाच्या ह्याच काळा परस 23.99% वाढून 8.13 लाख कोटी रुपया झाल्या. फाटल्या वर्षाच्या ह्याच काळात 6.5 लाख कोटी रुपया वसुली झाल्याचे आयकर खात्यानं सांगितलंय. निव्वळ वसुली 6.93 लाख कोटी रुपया झाल्यानं 22.48% वाढ झाला असे त्यांनी मुखार सांगलंय. ही खबर तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरही ऐकतात. भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि पर्यटन महामंडळ IRCTC आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश येरादारी महामंडळ NCRTC यांच्या जोड पालवान भारतीय रेल्वे आणि नमो भारत रेल्वेच्या प्रवाशांचे सोय वाढोवपा खातीर वन इंडिया वन तिकीट उपक्रम सुरू केला. तातूंत प्रवाशांक IRCTC प्लॅटफॉर्मातल्या नमो भारताची तिकीट बुक करपाक मेळटली, तशेंच रद्द करपय सोपे जातले. प्रवाशांनी नमो भारत रेल्वेचे तिकीट घेवपा खातीर खाशेलो QR कोड तयार करपाक मेळटले असे IRCTC निवेदनात म्हटला. प्रवास तारखेच्या पर्याया भोवतणी 4 दिसां खातीर कोड वैध आसतलो. सध्याच्या रेल्वे आरक्षण प्रमाण नमो भारताची तिकेट 120 दिसां मेरेन बुक करू येता. कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड संघटना EPFO आज EPF हस्तांतरणाचेर आपले 5वे लाईव्ह सत्र घडोवन हाडटा. वांगड्यांक आणि पेन्शनधारकांक साबार सेवाविशी शिक्षण दिवपाचो सत्राचो हेतू असा. EPFOच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्माचे लाईव्ह सत्र प्रसारित जातले. या सत्रात EPF हस्तांतरणाचे महत्व, ताची प्रक्रिया आणि भाग घेवपाच्या प्रश्नाक तज्ज्ञ जाप दितले असे कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं. परस्पर संवादात्मक सत्रात मोलादीक अंतर्दृष्टी दिवप, EPF वांगड्यांचे प्रश्न सुटावे करप, वांगडी आणि पेन्शनधारकांक जिणेची सोय सुनिश्चित करप असो या कार्यवाहीचा हेत असा. जर ठेवीदारान वैजकी खर्च वा सैमीक संकश्टा सारखेल्या आणीबाणीचा उल्लेख करून पैसे काढपाची मागणी केल्या जाल्यार पहिल्या 3 महिन्या भितर ठेवी रकमेची 100% परत करची असे रिझर्व्ह बँकेन बिगर बँकिंग अर्थिंग कंपन्यांक NBFCक निर्देश दिल्यात. अशा परिस्थितीत ठेवी काढल्यावर कसलेच व्याज दिवचे ना असे रिझर्व्ह बँकेन ह्या निवेदनात स्पष्ट केला. हेर खंयच्याय कारणाक लागून ठेवी काढपाची इच्छा असल्यास NBFCक कसलेच व्याज भरनासतना ठेवी 50% फारीक करूंक मेळटा. मुळाव्या रकमेच्या 50% वा 5 लाख रुपया जे उणे आसा ते वेळा पयली फारीक करूंक मेळटले असे तातूंत स्पष्ट केला. ठेवीची मुजत पुराय जावचे 14 दीस पयली ठेवीदाराक कळोवचे असे रिझर्व्ह बँकेन फुडे NBFCक सांगला. हे बदल 1 जानेवारी 2025 सावन लागू जातले. घरांक फायनान्स करपी कंपनी आता NBFC खातीर नेम सुसंगत करपा खातीर नियाळ घेतले उपरांत सगळ्या डिपॉझिट घेवपी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे सध्या ते 13% परस भौशीक ठेवींचे 15% प्रमाणात लिक्विड एसेट सांभाळपाची पडटली असे रिझर्व्ह बँकेन सांगला. ते भायर हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी ताणी मान्य केल्या भौशीक ठेवी खातीर पुराय मालमत्ता कव्हर उपलब्ध असा हाची खात्री करची पडटली असे रिझर्व्ह बँकेन फुडे सांगला. ह्या कंपन्यांक वर्सात वर्स एक फावट क्रेडिट रेटिंग एजन्सी कडल्यान गुंतवणूक ग्रेड रेटिंग मेळोवचे पडटा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात देशातल्या मध्य ईशान्य आणि दक्षिण वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडले 7 दीस राजस्थान, उत्तर प्रदेश, उदेंत आणि ईशान्य भारताचे काय सुवातींनी व्हड पावस चालू उरतलो. तामिळनाडू, रायलसीमा, केरळ आणि ईशान्य भारताखातीर ऑरेंज अलर्ट त्यांनी जारी केला असे आकाशवाणीकडेन उलयताना भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ RK जेनामनी हांनी सांगले. जम्मू काश्मीरच्या जनतेन काढिल्ली तिरंगा यात्रा प्रेरणादायी आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हणला. हर घर तिरंगा अभियानाक उर्बा दिवपाक जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांनी फुडाकार घेतिल्ल्या खातीर प्रधानमंत्र्यांनी तांची तोखणाय केला. खेळात फ्रँचायझी आधारित T20 सर्त बिग बॅश क्रिकेट लीग BCL जी उदेंत्या ठराव्या खेळगड्यांक नामनेच्या क्रिकेट खेळगड्या वांगडा खेळपाची संद दितली. ताणी राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारती हांच्या वांगडा एक महत्वाची दीर्घकाळ कबलात केल्या. BCLची उक्तावणाची आवृत्ती अंदू सप्टेंबरात लखनौ शहरात जातली. खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट मुखेल खबरो. PM सूर्य माफरात माहिती आणि प्रसारण मंत्रालयान सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्याचे टिप्पणी आणि सुचवण्यो मेळपाचा वेळ अंदू 15 ऑक्टोबर मेरेन वाढयला आणि सविस्तर सल्ला मसलती उपरांत कायद्याचो नवो मसुदो उजवाडायतले असे सांगला. PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेखाला आदर्श सौर गावांची अंमलबजावणी करपा खातीर सरकारान कार्यकारी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज सांजे अहमदाबादेत तिरंगा यात्रेक 5वा बावटो दाखयतले. इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद जवाद झरीफ हांनी नियुक्ती जाल्या उपरांत फक्त 11 दिसांतूच राजीनामा दिलो. आनी खेळात उदेंताक येवपी थळाव्या खेळगड्यांक नामनेच्या क्रिकेट खेळगड्या वांगडा खेळपाची संद दिवपाच्या हितान सुरू केल्या T20 बिग क्रिकेट लीगान राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारतीकडेन इतिहासिक दीर्घकालीन कबलात केल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.